नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. 2047 मेरेन भारतान विकसीत राष्ट्र जावपाचो केल्लो संकल्प हो संवसारीक चर्चेचो केंद्रबिंदू थारला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. छत्तीसगडाच्या नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दळांकडेन जाल्ल्या चकमकीत 6 माओवाद्यांक मरण आयलां. सोमारा सावन सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान फाल्यां सर्वपक्षीय बसका आपयल्या. हंगेरीतल्या बुडापेस्टात जाल्ल्या पोल्याक एमरे अँड वार्गा जानस यादस्तीक 2025 सर्तीत भारतीय बायला कुस्तीपटूंनी 2 भांगरां 1 रुपे आनी 1 काश्या पदकासयत 4 पदकां जोडली. आनी भारतीय हवामान खात्यान फाल्यां केरळांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. 2047 मेरेन भारतान विकसीत राष्ट्र जावपाचो केल्लो संकल्प हो संवसारीक चर्चेचो केंद्रबिंदू थारला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. मुळाव्या साधन सुविधेंतल्या परिवर्तनकारी बदलांक लागून हें शक्य जालां अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अस्तंत बंगालांतल्या दुर्गापुरांत 5,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयलो आनी कांय प्रकल्पांचें उक्तावण केलें. ह्या प्रकल्पांक लागून ह्या वाठारांत जोडणी गॅस आदारीत येरादारी वाडटली तशेंच गॅस आदारीत अर्थवेवस्थेक चालना मेळटली अशें तांणी म्हळां. दुर्गापूर ही फकत स्टील सिटी न्हय तर भारताच्या कामगारांचे एक मुखेल केंद्र आसा. देशाच्या उदरगतीत तांणी म्हत्वाची भूमिका साकारल्या अशें तांणी मुखार सांगलें. ताचे पयलीं प्रधानमंत्री मोदी हांणी बिहारांतल्या मोतिहारीत 7,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालो आनी कांय प्रकल्प राष्ट्राक समर्पीत केले. हातूंत रेल्वे, रस्ते, ग्रामीण उदरगत, नुस्तेमारी, इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान ह्या मळावेल्या प्रकल्पांचो आस्पाव जाता. बिहारांतल्या तरणाट्यांक रोजगार दिवपा विशीं तांणी सांगले की
मारा संकल्प है समृद्ध बिहार हर युवा को रोजगार. नीतीश जी की सरकार ने यहाँ लाखों युवाओं को पूरी पारदर्शिता के साथ सरकार में नियुक्ति भी दी है. नीतीश जी ने अभी बिहार के नौजवानों को रोजगार के लिए भी नए निश्चय भी लिए हैं. केंद्र सरकार कंधे से कंधा मिलाकर उनका साथ दे रही है.
देशातल्या तरणाट्यांक रोजगार दिवपा खातीर केंद्र सरकार 1,00,000 कोटी रुपया खर्च करतले अशें प्रधानमंत्री मोदी हांणी मुखार सांगले. नक्सलवादा विशीं उलयतना तांणी म्हळां की
इन इलाकों पर माओवाद का काला साया था, आज वहां के नौजवान बड़े सपने देख रहे हैं. हमारा संकल्प है कि हम भारत को नक्सलवाद से पूरी तरह मुक्त करके रहेंगे.
छत्तीसगडाच्या नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दळांकडेन जाल्ल्या चकमकीत 6 माओवाद्यांक मरण आयला. सुरक्षा दळाच्या संयुक्त पंगडांनी माओवाद्यांच्या हाजेरेविशीं गुप्तचर म्हायतीचेर आदारीत माओवाद विरोधी कारवाय सुरू केली तेन्ना अबुजमत वाठारांतल्या रानांत चकमक सुरू जाली अशें राज्य पुलीस महानिरीक्षक पी सुंदरराज हांणी सांगलां. आतां मेरेन एन्काउंटर थळार 6 माओवाद्यांक मरण आयिल्ल्याची म्हायती मेळ्या. तशेंच AK-47 आनी सेल्फ लोडींग रायफल सयत व्हडा प्रमाणांत शस्त्रां थंयच्यान जप्त केल्यात. एन्काउंटर स्थळार आनी भोंवतणच्या वाठारांनी सुरक्षा दळान सोद कारवाय सुरू केल्या. सोमारा सावन सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान फाल्यां सर्वपक्षीय बसका आपयल्या. हे बसके वेळार संसदेच्या दोनूय सभाघरांचें काम सुचारूपणान चलचें हे खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान सहकार्य मागतले. ह्या म्हयन्याच्या 21 तारखे सावन फुडल्या म्हयन्याच्या 21 तारखे मेरेन पावसाळी अधिवेशन चलतले. अधिवेशनांत जायते म्हत्वाचे कायदे चर्चा आनी संमत करपा खातीर येवपाचे आसात. सृजनशील अर्थवेवस्थेत काम करपाची आकांक्षा आशिल्ल्यांक साधना आनी प्रशिक्षण दिवपाचे केंद्र सरकार बांदील आसा अशें म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां. भारताचे सृजनशील अर्थवेवस्थेक उर्बा दिवपा हेतान मुंबयच्या NFDC आवारात भारतीय सृजनशील तंत्रज्ञान संस्थेच्या कॅम्पसाचे उक्तावण करतना तांणी सांगलां की
प्रधानमंत्री जी का एक संकल्प है कि IIT और IIM के सिस्टम की तर्ज पर क्रिएटिव टेक्नोलॉजीज का एक नया इंस्टीट्यूशन की सीरीज बने, IICT, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजीज। टेक्नोलॉजी आज की क्रिएटिव वर्ल्ड में जिस तरह से एक इंटीग्रल पार्ट बन चुकी है, उसमें बहुत जरूरी है कि हमारी क्रिएटिव इकोनॉमी में काम करने वाले जितने भी लोग हैं और जो इससे जुड़ना चाहते हैं, उन सबको हम नए स्किल्स दें, टेक्नोलॉजीज में ट्रेनिंग दें, नए टूल्स दें।
जागतिक सृजनशील तंत्रज्ञानाक भारताची ताक वाढोवपाच्या दिकेन हे महत्वाचे पावल असा। ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हण महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हजर आशिल्ले। मे म्हयन्यात केंद्र सरकारान घेतिल्ल्या वेव्ज उपक्रमाक लागून सृजनशील अर्थव्यवस्थेक चालना मेळ्ळा अशें मत मुखेलमंत्र्यांनी उक्तायले आनी मुंबईत IICT सारखी संस्था सुरू केल्ल्या खातीर केंद्र सरकाराचे तांणी उपकार मानले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावेलो खबरो। G20 अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांच्या गटान दक्षिण आफ्रिकेतली 2 दिवसांची बसका संसारीक सहकार्याक चालना दिवपाचेर लक्ष केंद्रीत करपी संयुक्त माहितीवरवी सोपयली। डर्बनात जाल्ले हे बसकेत संघर्ष, व्यापारी तणाव, पुरवण साखळीत व्यत्यय, रीण, हवामान संबंधित संकश्टांसयत मुखेल जागतीक आव्हानां हाताळ्ळी। सध्याच्या आणि मुखावेल्या धोक्यांक तोंड दिवपा खातीर अधिकाऱ्यांनी एकठांय येवन वावर करपाचे उतर दिला। वाडीचेर केंद्रीत अर्थीक धोरणां आपणावपाक मंत्र्यांनी ह्या वेळार मान्यताय दिली, तशेंच अर्थीक बफर तयार करपाचे, गुंतवणूक वाडोवपाचे आनी दरांत स्थिरताय सुनिश्चित करपा खातीर केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याक आदार दिवपा खातीर वचनबद्धताय उक्तायल्या। नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडेशन काउन्सील म्हळ्यार नॅक वरवीं हालींच केल्ल्या मुल्यांकना उपरांत गोंय विद्यापीठाक नॅकची ए ग्रेड फावो जाल्या। हें मानांकन 2030 लागू आसतलें। अभ्यासक्रम शिकोवप, विद्यार्थ्यांचें शिकप आनी शिक्षणाची मुल्यांकन पद्दत, विद्यापीठांत जावपी संशोधन, नवनिर्माण विस्तार कार्यावळी, मुळावी बांदावळ आनी शिकपाची साधना हांच्या आदाराचेर विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशासन आनी वेवस्थापन हे निकश लक्षात घेवन नॅक विद्यापीठाची श्रेणी थारायता। हे विशीं उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी खोशी उक्तायतना सांगला की
अक्रेडिटेशन मेळ्ळें, गोवा युनिवर्सिटी आतांच म्हणजे डिक्लेअर्ड जाला A+ नॅक अक्रेडिटेशन मेळ्ळा, त्या बद्दल हांव गोवा युनिवर्सिटी चान्सलर आनी पुराय टीम हांचे खूब अभिनंदन करता। गव्हर्नमेंटाचो सपोर्ट तांकां खूब पयलीं पासून आसा फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर एन्ड वॉट इव्हर द पर्पज आमी दिला। हांव परत एकदां तुमच्या एन्टायर टिमीचे खूब खूब अभिनंदन करता। तातूंतल्या तांच्यांनी असोच पद्धतीत युनिव्हर्सिटी जी आहा पळय न्ही, फर्स्ट टायम A+ ग्रेडीचेर पावला हे पळोवन म्हाकाय खूब बरें दिसता।
आदले केंद्रीय मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हे 26 जुलयाक गोयचे राज्यपाल म्हणून सोपूत घेतले। राजभवनाचेर 26 जुलयाक सकाळी 11 वरांचेर सोपूतविधी सुवाळो जातलो। मुंबय उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायमूर्ती आलोक आराध्ये हे तांकां राज्यपाल पदाचो सोपूत दितले। राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई हांचे सुवातेर गजपती राजू हांची राज्यपाल पदार नेमणूक करपाचो आदेश राष्ट्रपतींनी 14 जुलयाक जारी केल्लो। काल हंगेरीच्या बुडापेस्टात जाल्ल्या पॉल्याक एमरे आणि वार्गा जानोस यादेस्तीक 2025 सर्तीत भारतीय बायला कुस्तीपटूंनी 2 भांगरा, 1 रुपया आणि 1 काशा पदका सयत 4 पदकां मेळयली। ऑलिंपियन अंतिम पंघाल आणि हर्षिता हाणी आपापले वजन वर्ग जिखून भांगरा पदकां जिखली। अंतिमान 53 किल वजनाच्या फायनलीत रशियेची नतालिया मॅलिशेवा हिका 7-8-4 अशें हारयले। निमण्या फेरयेत 4 फावटी आशियाई चॅम्पियन जाल्ली कझाकिस्तानची झामिला बारके बनोवा हिचेर 10-8-0 अशी प्रबळ जैत मेळून हर्षिता हांणी 72 किल वजन गटात भारता खातीर दुसरे भांगरा पदक जिखून दिला। बुद्धिबळात ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, डी हरिका आणि R वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हांणी फिडे संवसारीक बायलां करंड सर्तीत उपांत्य फेरयेत पावल घाले। काल ह्या चारूय बायलां खेळगड्यांनी जॉर्जियाच्या बातुमी हांगा निमाण्या 8 पावड्यांत प्रवेश मेळयलो। भारतीय हवामान खात्यान फाल्यां केरळांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन पावसाचो रेड अलर्ट जारी केला. तशेंच आयज राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, तमिळनाडू, कर्नाटकाच्या कांय वाठारांनी उटंगराचो पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच ह्या म्हयन्याच्या 24 तारखे मेरेन हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणांत कांय सुवातींनी व्हडा प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. फुडले 7 दीस ईशान्य भारतांतल्या जायत्या सुवातींनी गडगड आनी जगला सयत मध्यम प्रमाणांत पावस चालू उरतलो. आनी इतले मजगतीं दिल्ली एनसीआरांत हवामान खात्यान फुडले 5 दीस गडगड आनी जगला वांगडाच हलक्या प्रमाणांत पावस पडपाचो शक्यताय उक्तायल्या. आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. 2047 मेरेन भारतान विकसीत राष्ट्र जावपाचो केल्लो संकल्प हो संवसारीक चर्चेचो केंद्रबिंदू थारला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यांत काल सुरक्षा दळां कडेन जाल्ल्या चकमकीत 6 माओवाद्यांक मरण आयलां. सोमारा सावन सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान फाल्यां सर्वपक्षीय बसका आपयल्या. हंगरीतल्या बुडापेस्टांत जाल्ले पोल्या कॅम्रे आनी वार्गा जानोस यादस्तीक 2025 सर्तीत भारतीय बायला कुस्तीपटूंनी 2 भांगरा, 1 रुपये आनी 1 काश्या पदका सयत 4 पदकां जोडली. आनी भारतीय हवामान खात्यान फाल्यां केरळांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.